चीनीमंडी.com पॉडकास्ट।
उसाची किंमत वाढवण्याच्या मागणीसाठी भारतीय शेतकरी युनियनचं जानेवारीत आंदोलन। राज्यात उसाच्या किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी भारतीय शेतकरी युनियनच्या वतीनं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक मोठं आंदोलन करण्यात येणार आहे, ज्याची तारीख लवकरच कळवण्यात येईल। शेतकरी युनियनचे प्रदेश अध्यक्ष चौधरी रानमान म्हणाले, हरियाणा सरकार शेतकऱ्यांची कोणतीच खबर घेत नाही, शिवाय गेल्या वर्षात उसाची किंमतही वाढवलेली नाही, यामुळे राज्यातील ऊस शेतकरी अडचणीत आहे। राज्यभरात शेतकऱ्यांकडून उग्र विरोध होऊनही सरकारनं काहीच केलं नाही। सरकारच्या या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे। त्यांनी सांगितलं की ई ट्रेडिंग प्रणाली आणि उसाच्या मुद्द्यावरून 11 सदस्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। ऑनलाईन प्रणालीला कठोर विरोध केला जाणार आहे। युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुर्जर यांनी सांगितलं की युनियनची मासिक बैठक पानिपत येथील कार्यालयात प्रदेश अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यामध्ये इतर मुद्द्यांशिवाय ऊस दराबाबत मोठं आंदोलन करण्याबाबतही चर्चा करण्यात आली। बैठकीत मागणी केली की शेतकऱ्यांच्या ट्यूबवेल बिलांची व्याज माफी योजनेची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात यावी। ते म्हणाले, जानेवारीपासून ऊस दराबाबत प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांची सभा आयोजित केली जाईल।